नमस्कार मित्रांनो, आपण या आधीच्या सेशनमध्येही इंटरनेट बद्दलची माहिती बघितलेली आहे. सगळ्यात आधी आपण इंटरनेटची डेफिनेशन बघितली. इंटरनेट ही टर्म आली आहे इंटरनेटवर्क या वर्ड पासून. अन इंटरकनेक्टेड सेट ऑफ नेटवर्क्स वेअर बिलियन्स ऑफ कम्प्युटर्स आर लिंक टू वन अनादर. म्हणजेच नेटवर्कवर बरेचसे कम्प्युटर्स म्हणजेच बिलियन्स ऑफ कम्प्युटर्स इंटरकनेक्टेड केलेले असतात आणि नेटवर्कवर कनेक्ट असलेल्या प्रत्येक कम्प्युटरवर सॉफ्टवेअर रन होत असतं. आणि हे सॉफ्टवेअर कशासाठी रन होतं? तर तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड किंवा सर्व्ह करण्यासाठी. इंटरनेट हे कम्प्युटर नेटवर्क असतं ज्यात वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियाजवरचे कम्प्युटर्स कनेक्ट केलेले असतात. इंटरनेट हे नेटवर्क्सचं नेटवर्क असतं. ह्युमन्स आणि ऑर्गनायझेशन्स इंटरनेटला कनेक्ट करू शकतात. याच इंटरनेट कनेक्शनने नेटवर जी ह्यूज शेअर्ड इन्फॉर्मेशन असते तीही ऍक्सेस करू शकतात. इंटरनेट हे एक टूल आहे जे तुम्हाला टेलिफोन्स, फॅक्सेस आणि आयसोलेटेड कम्प्युटरच्या पलीकडे जे ग्रोईंग नेटवर्क आहे जिथून आपण ह्यूज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतो तिथपर्यंत घेऊन जातं. इंटरनेट हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच सेटअप आहे जे कम्प्युटरच्या इंटरकनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतं. पण दुसऱ्या साईडला वेब आहे जे मोठा हायपरमीडिया डेटाबेस आहे. वेब हे बऱ्याचशा डॉक्युमेंट्स आणि रिसोर्सेसचं कलेक्शन असतं आणि हे कलेक्शन इंटरकनेक्ट केलं जातं ते हायपरलिंक्सचा यूज करून. त्यानंतर आपण इंटरनेटची हिस्ट्री याबद्दलची माहिती घेतली. हिस्ट्री नंतर आपण पुढचा टॉपिक बघितला होता, तो होता इंटरनेटच्या सर्व्हिसेस. आणि त्या सर्व्हिसेस म्हणजे ईमेल, FTP म्हणजेच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, त्यानंतर टेलनेट आणि WWW म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड वेब. ईमेल हा इलेक्ट्रॉनिक मेलचा शॉर्ट फॉर्म आहे. ईमेलमुळे आपण मेसेज सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो इंटरनेटचा वापर करून. हा ईमेल मेसेज सेंड व्हायला काही सेकंड्स किंवा काही मिनिट्सही लागू शकतात डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी, कारण तो मेसेज एका नेटवर्कवरनं दुसऱ्या नेटवर्कवर ट्रॅव्हल होत असतो जोपर्यंत तो डेस्टिनेशनला पोहोचत नाही तोपर्यंत. आणि त्याचमुळे त्याला सेंड व्हायला काही सेकंड्स किंवा मिनिट्सही लागू शकतात. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ही इंटरनेटच्या युजर्सला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि ती सर्व्हिस म्हणजे ते युजर्स एका कम्प्युटरवरनं दुसऱ्या कम्प्युटरवर फाईल ट्रान्सफर करू शकतात. जर ती फाईल रिमोट कम्प्युटर वरून तुमच्या कम्प्युटरला ट्रान्सफर केली असेल तर त्याला म्हणतात डाउनलोडिंग द फाईल. आणि जर ती फाईल तुम्ही सेंड केलेली असेल रिमोट कम्प्युटरला तर त्यावेळेस त्याला म्हणतात अपलोडिंग द फाईल. टेलनेट ही इंटरनेटवरच्या युजर्सला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि ती सर्व्हिस म्हणजे युजर त्याच्या स्वतःच्या कम्प्युटरवरून रिमोट कम्प्युटरवर लॉग इन करू शकतो. टेलनेटमुळे आपण रिमोट कम्प्युटरची कम्प्युटिंग पॉवर ऍक्सेस करू शकतो. WWW म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड वेब. WWW ही एक खूप पॉप्युलर मेथड आहे इंटरनेट ऍक्सेस करण्याची. तर याचं रिझन आहे या मेथडमध्ये हायपर टेक्स्ट ही कॉन्सेप्ट यूज केली जाते. वेब ब्राउझर हे हा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो तुम्हाला अलाव करतो की इंटरनेटवरची इन्फॉर्मेशन तुम्ही ऍक्सेस करू शकता आणि डिस्प्लेही करू शकता. या ब्राउझर्सवरून आपण इन्फॉर्मेशन ऍक्सेस करतो, मग ती इन्फॉर्मेशन कोणत्याही स्वरूपात असू शकते. कोणत्याही स्वरूपात म्हणजे जसं टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज, साऊंड्स अशी. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघितला होता वेब ब्राउझर. वेब ब्राउझर हे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे ज्याचा उपयोग करून आपण इंटरनेटवरची इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतो आणि डिस्प्लेही करू शकतो. आणि आपण वेगळे वेब ब्राउझर्सही बघितले होते ज्यात मोझिला फायरफॉक्स आणि इंटरनेट एक्सप्लोरर हे कॉमनली यूज केले जातात. आपण जी इन्फॉर्मेशन नेटवरून ऍक्सेस करतो ती कोणत्याही फॉर्ममध्ये असू शकते, जसं टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज, साऊंड्स अशा प्रत्येक टाईपमधली इन्फॉर्मेशन आपण ऍक्सेस करू शकतो वेब ब्राउझरवरून. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघितला होता तो म्हणजे सर्च इंजिन. सर्च इंजिन म्हणजे आपल्याला कोणत्या टॉपिकशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती आपण www वर सर्च करू शकतो. आणि बरेचसे सर्च इंजिन्स आपल्याला अवेलेबल असतात. त्यातलं पॉप्युलर सर्च इंजिन जे आहेत ते म्हणजे yahoo.com, bing.com आणि ask.com. त्यानंतर आपण आपला सर्च कशा प्रकारे रिफाईन करायचा हेही बघितलं होतं. सर्च रिफाईन करण्यासाठी ज्या वर्डशी रिलेटेड तुम्हाला सर्च करायचा असेल त्याबरोबर एक्स्ट्रा वर्ड्स ऍड करायचे किंवा तेच वर्ड्स कोटेशन मार्क मध्ये एंटर करायचे. अशा प्रकारे आपण आपला सर्च रिफाईन करू शकतो. त्यानंतर एरर मेसेज का डिस्प्ले होतात याचेही आपण कॉजेस बघितले होते. आणि ते कॉजेस म्हणजे द वेबसाईट इज टेम्पररी डाऊन, द वेबसाईट डज नॉट एक्झिस्ट एनी मोर, द लिंक यू क्लिक्ड इज ब्रोकन ॲज इट वॉज क्रिएटेड इनकरेक्टली, युअर ब्राउझर कांट ओपन द साईट बिकॉज ऑफ सम रेस्ट्रिक्शन्स. हे आपण सगळं बघितलं ते सर्च इंजिनमध्ये. त्यानंतर आपण इंटरनेटचे काही युजेसही बघितले होते आणि ते युजेस म्हणजे कम्युनिकेशन, रिसर्च, एज्युकेशन, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, रिअल टाईम अपडेट्स, प्रॉडक्ट प्रमोशन, फीडबॅक अबाउट प्रॉडक्ट, सॉफ्टवेअर शेअरिंग आणि ऑनलाईन शॉपिंग. हे होते युजेस ऑफ इंटरनेट. तर हे सगळे आपण मागच्या सेशनमध्येच कव्हर केलेलं आहे. तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करण्याआधी हे बघूया की आज कोणते कोणते टॉपिक्स आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत कनेक्टिंग टू इंटरनेट, सेटिंग अप इंटरनेट कनेक्शन, सेटिंग अप होम नेटवर्क, टाइप्स ऑफ इंटरनेट कनेक्शन्स आणि इंटरनेट ऍड्रेस. आज आपण बघणार आहोत कनेक्टिंग टू इंटरनेट. एकदा का आपला कम्प्युटरचा सेटअप झाला, कम्प्युटरची सेटिंग झाली की आपल्याला इंटरनेट ऍक्सेस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज पडते. आणि त्या गोष्टी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस, नेसेसरी हार्डवेअर आणि वेब ब्राउझर. तर ह्या तीनही गोष्टी आपल्याला कम्प्युटरवर नेट ऍक्सेस करण्यासाठी गरजेच्या असतात. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 18 वर. या तिघांचीही आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. पहिले आपण बघूया इंटरनेट सर्व्हिस. इंटरनेट सर्व्हिस मध्ये आपल्याला कोणती इंटरनेट सर्व्हिस पाहिजे आहे हे सिलेक्ट करावं लागतं. त्यानंतर कोणता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर पाहिजे आहे हेही सिलेक्ट करावं लागतं. तर सगळ्यात आधी आपण बघूया चूझिंग अँड इंटरनेट सर्व्हिस. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ही एक कंपनी आहे जी आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करते. असे बरेचसे टाईप्सचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स अवेलेबल आहेत. आणि या सगळ्या ISP मधून आपल्याला बेस्ट ISP सिलेक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपण कोणत्या एरियामध्ये लोकेटेड आहोत, कोणती टेक्नॉलॉजी आपल्याला अवेलेबल आहे, कोणती टेक्नॉलॉजी आपल्याला सुटेबल आहे. त्यानंतर आपल्याला नेटचा स्पीड किती पाहिजे आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची कॉस्ट किती असेल हेही माहिती असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण बेस्ट ISP सिलेक्ट करू शकतो. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 19 वर. तर आपल्याला काय काय सिलेक्ट करावं लागतं किंवा काय काय माहिती असावं लागतं ते म्हणजे वेअर यू आर लोकेटेड, व्हॉट टेक्नॉलॉजी इज अवेलेबल, विच टेक्नॉलॉजी इज राईट फॉर यू, हाऊ मच स्पीड यू नीड आणि व्हॉट द सर्व्हिस विल कॉस्ट. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर युजुअली आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पीड्स अवेलेबल करून देतात. ज्याप्रमाणे आपली गरज आहे त्याप्रमाणे आपण तो स्पीड सिलेक्ट करू शकतो. जर आपलं इंटरनेटचं युसेज हे फक्त ईमेल आणि सोशल नेटवर्किंग साईट्स हे ऍक्सेस करण्यासाठीच असेल तर त्यावेळेस आपल्याला इंटरनेटचा स्पीड हा कमी असला तरीही चालतं. पण जर आपल्याला काही डाउनलोड्स करायचे असेल, आपल्याला काही म्युझिक्स किंवा काही मूवीज डाउनलोड करायच्या असतील तर त्यासाठी फास्ट कनेक्शन असणं गरजेचं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड्स आयएसपी आपल्याला प्रोव्हाइड करतो आणि आपण आपल्या गरजेप्रमाणे ते कोणता स्पीड आपल्याला सफिशियंट आहे हे सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही रिसर्च करावा लागतो, म्हणजे आपल्या एरियामध्ये कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत यासाठीचा रिसर्च आपल्याला करावा लागतो. अशा प्रकारे आपण आयएसपी सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर दुसरं होतं चूझिंग अन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. एकदा का आपण इंटरनेट ऍक्सेसचा टाईप आपल्याला कोणता पाहिजे आहे हे सिलेक्ट केलं की त्यानंतर आपल्या एरियामध्ये कोणते कोणते आयएसपीज अवेलेबल आहेत हे आपल्याला बघावं लागतं आणि त्यावरून आपल्याला कोणता इंटरनेट ऍक्सेस, कोणत्या टाईपचा इंटरनेट ऍक्सेस पाहिजे आहे हे आपण बघू शकतो. त्यानंतर कोणता आयएसपी आपल्याला सुटेबल आहे जो आपल्याला पीड पाहिजे आहे तो प्रोव्हाइड करेल हे एकदा का आपण सिलेक्ट केलं की त्यानंतर आपण ते इंटरनेट सर्व्हिस परचेस करू शकतो कोणत्याही आयएसपी मधून जे आपल्या एरियामध्ये अवेलेबल आहेत. पण कोणतीही इंटरनेट सर्व्हिस परचेस करण्याआधी आपल्याला काही रिसर्च करावे लागतात आणि ते रिसर्च रिलेटेड असतात त्या कनेक्शनच्या स्पीड, प्राइस, त्याचं इन्स्टॉलेशन, सर्व्हिस रेकॉर्ड, टेक्निकल सपोर्ट आणि कॉन्ट्रॅक्ट टर्म्स याच्याशी रिलेटेड सर्च आपल्याला ती आयएसपी सर्व्हिस परचेस करण्याआधी करावा लागतो. हे दिलेलं आहे तुम्हाला स्लाइड नंबर 20 वर. तर अशा प्रकारे आपण इंटरनेट सर्व्हिस हा जो पहिला ऑप्शन होता याबद्दलची माहिती बघितली. त्यात आपल्याला इंटरनेट सर्व्हिस सिलेक्ट करावी लागते आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हाही सिलेक्ट करावा लागतो. इंटरनेट सर्व्हिस सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला आपण कोणत्या एरियामध्ये आहोत हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, कोणती टेक्नॉलॉजी आपल्याला सुटेबल आहे, त्यानंतर आपल्याला किती स्पीड कनेक्शनचा पाहिजे आहे आणि त्या सर्व्हिसची कॉस्ट किती आहे या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट करण्यासाठी आपल्या एरियामध्ये कोणते कोणते सर्व्हिस प्रोव्हायडर्स अवेलेबल आहेत जे आपल्याला पाहिजे तो स्पीड प्रोव्हाइड करू शकतात हे सर्च करावं लागतं आणि त्यानंतर ती इंटरनेट सर्व्हिस आपल्याला परचेस करावी लागते. पण ती परचेस करण्याआधीही आपल्याला काही रिसर्च करावे लागतात. तेही आपण बघितले की ते रिसर्च असतात स्पीड बद्दल, प्राइस, इन्स्टॉलेशन, सर्व्हिसचे रेकॉर्ड्स, टेक्निकल सपोर्ट इत्यादींचे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आपण आता बघणार आहोत जो आहे हार्डवेअर. नेटला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काही हार्डवेअरचीही गरज पडते आणि ते हार्डवेअर्स म्हणजे मॉडेम, राउटर आणि नेटवर्क कार्ड. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 21 वर. आपण या तीनही हार्डवेअरची थोडक्यात माहिती बघणार आहोत. पहिला हार्डवेअर आहे मॉडेम. आपल्याकडे आपला कम्प्युटर असला की फक्त एक आपल्याला ऍडिशनल हार्डवेअरची गरज पडते नेटला कनेक्ट करण्यासाठी आणि ते हार्डवेअर म्हणजे मॉडेम. याआधीही आपण मॉडेमची इन्फॉर्मेशन डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क मध्ये बघितलेलीच आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच. तरीही आपण परत एकदा मॉडेम म्हणजे काय हे बघणार आहोत. मॉडेम हा वर्ड मॉड्युलेशन आणि डीमॉड्युलेशन या दोन वर्ड्स पासून बनलेला आहे. मॉड्युलेशन म्हणजे डिजिटल सिग्नलला अनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं आणि हे फक्त सेंडर साइडलाच केलं जातं. डीमॉड्युलेशन म्हणजे अनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं आणि ही प्रोसेस केली जाते ती फक्त रिसिव्हर साइडला. मॉडेमची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 22 वर. हा होता पहिला हार्डवेअर डिव्हाइस मॉडेम जो आपण यूज करतो इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी. आपल्याला कोणत्या टाईपचा इंटरनेट ऍक्सेस पाहिजे आहे हे ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो त्यावरूनच कोणत्या टाईपचा मॉडेम आपल्याला लागणार आहे हे डिटरमाइन केलं जातं. म्हणजेच डायलअप ऍक्सेससाठी टेलिफोन मॉडेम्स वापरले जातात, डीएसएल सर्व्हिसेससाठी डीएसएलचे मॉडेम्स वापरले जातात, त्यानंतर केबल ऍक्सेससाठी केबल मॉडेम्स आणि सॅटेलाइट सर्व्हिससाठी सॅटेलाइट अडॅप्टर्स वापरले जातात. तर आपण इंटरनेट ऍक्सेसचा आपण कोणता टाईप सिलेक्ट केलेला आहे यावरून मॉडेमचा टाईप डिटरमाइन केला जातो. हा होता पहिला हार्डवेअर डिव्हाइस. पुढचा डिव्हाइस आहे राउटर. राउटर हे असं हार्डवेअर डिव्हाइस आहे जे बऱ्याचशा कम्प्युटर्सला किंवा काही डिव्हाइसेसला एका सिंगल इंटरनेट कनेक्शनला कनेक्ट करू शकतो, ज्याला म्हणतात होम नेटवर्क. तर राउटरमुळे आपण बरेचसे कम्प्युटर्स एकाच वेळेस एकाच इंटरनेट कनेक्शनला जोडू शकतो. बरेचसे राउटर्स हे वायरलेस असतात, ज्यामुळे आपण वायरलेस नेटवर्क इझिली क्रिएट करू शकतो. पण आपल्याला इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी राउटर घेणं गरजेचं असतं असं नाही, तर आपण इंटरनेट कनेक्शन हे डिरेक्टली मोडेमचा यूज करूनही करू शकतो. पण फक्त ते मोडेम आपल्याला इथरनेट केबल बरोबर यूज करावं लागतं आणि त्यानंतरच आपण नेट ऍक्सेस करू शकतो विदाउट राउटर. आणि बऱ्याचशा मोडेम्समध्ये सध्या बिल्ट इन राउटर्स आलेले आहेत, त्यामुळे आपण नेटवर्क क्रिएट करू शकतो विदाउट परचेसिंग मोर हार्डवेअर. आपल्याला जास्त हार्डवेअर्स घेण्याची गरज पडत नाही जर आपण हे एकच मॉडेम परचेस केलं ज्यात बिल्ट इन राउटर असतो, तरी आपण नेट ऍक्सेस करू शकतो. राउटर्स हे हार्डवेअर फायरवॉल म्हणूनही ऍक्ट करत असतात. हे हार्डवेअर फायरवॉल त्या युजर्सला प्रिव्हेंट करतं जे युजर्स इंटरनेटचा यूज करून आपला पर्सनल कम्प्युटर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. तर हे होतं दुसरं हार्डवेअर डिव्हाइस राउटर, ज्यामुळे आपण सेव्हरल कम्प्युटर्स एकाच वेळेस एकाच इंटरनेट कनेक्शनला कनेक्ट करू शकतो. किंवा जर आपण राउटर परचेस केला नाही तर मॉडेम आणि इथरनेट केबलचा यूज करूनही आपण नेट ऍक्सेस करू शकतो. तिसरा आणि शेवटचा हार्डवेअर डिव्हाइस आहे नेटवर्क कार्ड. नेटवर्क कार्ड हे एक हार्डवेअर आहे जे सगळ्या कम्प्युटर्सला, म्हणजे जे कम्प्युटर्स नेटवर्कवर कनेक्टेड आहे त्या सगळ्या कम्प्युटर्सला एकमेकाशी कम्युनिकेट करण्यासाठी परमिशन देतात. बऱ्याचशा कम्प्युटर्समध्ये नेटवर्क कार्ड हे इनबिल्ट असतात मदरबोर्डवरच, त्यामुळे आपल्याला नेटवर्क कार्ड परचेस करण्याची गरज पडत नाही. नेटवर्क कार्डला इथरनेट पोर्ट किंवा वायरलेस कनेक्शन असतं, किंवा इथरनेट पोर्ट आणि वायरलेस कनेक्शन हे दोन्ही अवेलेबल असतात. जर आपल्याकडे वायरलेस कनेक्शन असेल जे आपण लॅपटॉपवर यूज करतो आहे, तर ते कनेक्शन आपण वायफाय कोणत्या एरियात अवेलेबल आहे त्या सगळ्या एरियात ते कनेक्शन आपण लॅपटॉपवर ऍक्सेस करू शकतो. बरेचसे रेस्टॉरंट, कॉफी शॉप्स, बुक स्टोअर्स किंवा हॉटेल्समध्ये असे वायफाय कनेक्शन अवेलेबल असतात आणि जे सगळ्यांसाठी फ्री असतात. अशाच प्रकारे काही सिटीज मध्येही वायफाय हे पब्लिकसाठी अवेलेबल असतं, पब्लिक एरियाज मध्ये, जसं पार्क्स मध्ये किंवा डाऊनटाऊन एरियाज मध्ये वायफाय कनेक्शन हे पब्लिकसाठी फ्री असतं. हे होतं तिसरं आणि शेवटचं हार्डवेअर डिव्हाइस नेटवर्क कार्ड्स. यामुळे आपण नेटवर्कवर जितके कम्प्युटर्स कनेक्टेड आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो. आणि जर आपण लॅपटॉपवर वायरलेस कनेक्शनने नेट ऍक्सेस करत असू तर वायफाय कनेक्शन ज्या ज्या एरियात अवेलेबल असेल, ज्या रेंजमध्ये अवेलेबल असेल, त्या एरियात आपण ते कनेक्शन लॅपटॉपवरून ऍक्सेस करू शकतो. तर हे होतं कनेक्टिंग टू इंटरनेट. पुढचा टॉपिक आहे सेटिंग अप युअर इंटरनेट कनेक्शन. एकदा का आपण ISP म्हणजेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट केला आणि त्यानंतर अप्रोप्रिएट मोडेमही परचेस केला की ISP ने म्हणजेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरने ज्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेल्या असतील त्या फॉलो करून आपण इंटरनेट कनेक्शन सेटअप करू शकतो. एकदा का हे कनेक्शन सेट झालं की आपण वेब ब्राउझर ओपन करून इंटरनेट ऍक्सेस करू शकतो. आणि नेट ऍक्सेस करताना आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले तर आपण डिरेक्टली ISP टेक सपोर्टचे जे नंबर्स असतात त्यावर कॉल करून आपल्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन घेऊ शकतो. यात आपण होम नेटवर्किंग आणि वायरलेस सिक्युरिटी याबद्दलची माहिती बघणार आहोत. पहिलं आहे होम नेटवर्किंग. जर आपल्या घरी मल्टिपल कम्प्युटर्स आहे आणि त्या सगळ्या कम्प्युटर्सवर आपल्याला नेट ऍक्सेस करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला होम नेटवर्क क्रिएट करावं लागतं. म्हणजे प्रत्येक कम्प्युटरवर नेट ऍक्सेस करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या इंटरनेट सर्व्हिस परचेस करण्यापेक्षा आपण एकच होम नेटवर्क क्रिएट करू शकतो. या होम नेटवर्कमध्ये आपले प्रत्येक डिव्हाइस हे राउटरला कनेक्ट करावे लागतात जे मॉडेमला कनेक्टेड असतात. ह्यामुळे काय होतं की जितकेही कम्प्युटर्स आपल्याकडे आहेत त्या प्रत्येक कम्प्युटरवर आपण नेट ऍक्सेस करू शकतो आणि तेही एकाच वेळेस. तर यासाठी म्हणजेच प्रत्येक कम्प्युटरवर नेट ऍक्सेस करण्यासाठी आणि एकाच वेळेस ते नेट ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला जितकेही डिव्हायसेस असतील ते राउटरला कनेक्ट करावे लागतात जे मॉडेमला कनेक्टेड असतात. यामुळे आपल्याला त्या सगळ्या कम्प्युटरसाठी वेगळी वेगळी इंटरनेट सर्व्हिस परचेस करण्याची गरज पडत नाही. एका होम नेटवर्कमुळेच आपल्याला नेट ऍक्सेस करता येतं. हे होतं होम नेटवर्किंग. आणि दुसरं आहे वायरलेस सिक्युरिटी. आपण आता जे होम नेटवर्क पाहिलं ते एक तर वायर्ड नेटवर्क असेल किंवा वायरलेस नेटवर्क असेल. जर वायर्ड नेटवर्क असेल तर ते नेटवर्क क्रिएट केलं जातं इथरनेट केबल्सचा यूज करून, आणि जर वायरलेस नेटवर्क असेल तर त्याच्यासाठी वायफाय कनेक्शनचा वापर केला जातो. किंवा म्हणजेच वायर्ड आणि वायरलेस कनेक्शनच्या व्यतिरिक्त आपण दोघांचंही मिक्सचर करूनही कनेक्शन करू शकतो. म्हणजेच काही डिव्हायसेस हे इथरनेट केबलला कनेक्ट केलेले असतील आणि काही वायरलेसली कनेक्ट केलेले असतील. युजली वायरलेस कनेक्शन हे जास्त कन्व्हिनियंट असतात. अशा प्रकारे आपण जे होम नेटवर्क आहे ते सिक्युअर करू शकतो वायर्ड किंवा वायरलेस कनेक्शनने. आता आपण बघूया की हे होम नेटवर्क कशा प्रकारे सेट केलं जातं. होम नेटवर्कचं सेटिंग करण्याआधी आपल्याला इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. नेटवर्क क्रिएट करण्याची जी प्रोसेस आहे ती कम्प्युटर टू कम्प्युटर व्हॅरी होऊ शकते, किंवा कोणतं इंटरनेट सर्व्हिस आपण यूज करणार आहोत त्यानुसारही ती वेगळी वेगळी असू शकते. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरने ज्या इन्स्ट्रक्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या असतील त्या फॉलो करूनच आपल्याला नेटवर्कची सेटिंग करावी लागते. काही स्टेप्स दिलेल्या आहेत ज्यावरून तुम्हाला आयडिया येऊ शकते की आपण होम नेटवर्क कशा प्रकारे क्रिएट करू शकतो. पहिली स्टेप आहे, जर आपल्याकडे सेपरेट राउटर असेल तर तो राउटर मॉडेमला कनेक्ट करावा लागतो आणि त्या मॉडेमला पॉवर सप्लाय केला जातो तो पॉवर अडॅप्टर कडून. पहिली स्टेप होती की राउटरला आपल्याला मॉडेमशी कनेक्ट करावं लागतं आणि यांना पॉवर सप्लाय दिला जातो तो पॉवर अडॅप्टरचा यूज करून. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, जितकेही नॉन वायरलेस डिव्हायसेस असतील ते सगळे डिव्हायसेस राउटरला कनेक्ट केले जातात इथरनेट केबलचा यूज करून. जोपर्यंत आपला सेटअप कम्प्लीट होत नाही तोपर्यंत कम्प्युटरलाही राउटरशी कनेक्ट केलेलं असतं. आपल्या कम्प्युटरला वायरलेस कार्ड जरी असलं तरीही कनेक्शन कम्प्लीट होऊस्तोवर कम्प्युटरला राउटरशी कनेक्ट करावंच लागतं. तिसरी स्टेप आहे, राउटरसाठी आपल्या कम्प्युटरवरनं आपल्याला एक आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला वायरलेस नेटवर्क मिळतं आणि हे वायरलेस नेटवर्क आपण स्टार्ट करू शकतो वायरलेस डिव्हायसेसला कनेक्ट करून. आणि त्यानंतरची चौथी स्टेप आहे ती म्हणजे प्रत्येक वायरलेस डिव्हाइससाठी आपल्याला नेटवर्क सेटिंग करावी लागते आणि आपण जो आयडी क्रिएट केलेला होता तो सिलेक्ट करावा लागतो. म्हणजे प्रत्येक वायरलेस डिव्हाइससाठी आपल्याला नेटवर्क सेटिंग करावी लागते आणि जो आपण आयडी क्रिएट केलेला असतो नेटवर्कसाठी तोही सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतर आपण पासवर्ड टाईप करू शकतो. अशा प्रकारे आपलं नेटवर्क कनेक्शन किंवा नेटवर्कचा सेटअप कम्प्लीट होतो. जर आपलं नेट आयएसपीने प्रोव्हाइड केलेल्या इन्स्ट्रक्शन्सचा यूज करूनही जर नेट प्रॉपरली वर्क होत नसेल तर आपण आयएसपीचा जो टेक सपोर्ट नंबर असतो त्यावर कॉल करून आपल्याला जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्याचं सोल्युशन घेऊ शकतो. तर हे आपण बघितलं की होम नेटवर्क कशा प्रकारे सेटअप करायचं. यात आपण बघितलं की चार स्टेप्स होत्या. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला राउटर हे मॉडेमला कनेक्ट करावं लागतं आणि त्याला पॉवर सप्लाय देण्यासाठी पॉवर अडॅप्टर वापरलं जातं. त्यानंतर जितकेही वायरलेस डिव्हायसेस असतील ते राउटरला इथरनेट केबलचा यूज करून कनेक्ट करावे लागतात. आणि आपल्या कम्प्युटरमध्ये वायरलेस कार्ड जरीही असलं तरीही कनेक्शन कम्प्लीट होऊस्तोवर आपल्याला कम्प्युटरलाही राउटरशी कनेक्ट करावं लागतं. त्यानंतर आयडी आणि पासवर्ड आपल्याला राउटरसाठी कम्प्युटरवरून द्यावा लागतो आणि त्यानंतरच वायरलेस नेटवर्क आपल्याला मिळतं. जे वायरलेस नेटवर्क आपण स्टार्ट करू शकतो बाय कनेक्टिंग वायरलेस डिव्हायसेस. आणि ह्या प्रत्येक वायरलेस डिव्हाइससाठी आपल्याला नेटवर्कची सेटिंग आणि जो आयडी आपण राउटरसाठी प्रोव्हाइड केलेला असतो तो सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतरच आपण पासवर्ड टाइप करण्यासाठी प्रमोट केले जातो. अशा प्रकारे आपलं नेटवर्क सेटअप केलं जातं. यानंतरचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ इंटरनेट कनेक्शन्स. कोणत्या कोणत्या टाइपचे कनेक्शन्स अवेलेबल आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? इंटरनेट कनेक्शन्सचे 6 टाइप्स आहे. पहिला आहे अनालॉग. अनालॉग म्हणजेच डायल अप इंटरनेट ऍक्सेस. दुसरा आहे ISDN म्हणजेच इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क. तिसरा आहे DSL डिजिटल सबस्क्रायबर लाईन. चौथा आहे केबल ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन, लीज लाईन आणि वायरलेस इंटरनेट ऍक्सेस. हे सगळे टाइप्स आहे इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करण्याचे. आणि आपण ह्या सगळ्या टाइप्सची थोडक्यात माहितीही बघणार आहोत. तर इंटरनेट कनेक्शनचे कोणते कोणते टाइप्स आहेत हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 11 वर. पहिला टाइप आहे अनालॉग म्हणजेच डायल अप इंटरनेट ऍक्सेस. डायल अप इंटरनेट ऍक्सेस हा जो कनेक्शनचा टाइप आहे तो स्टँडर्ड टेलिफोन लाईन यावर ऑपरेट होत असतो. जी टेलिफोन लाईन असते ती मॉडेम या डिव्हाइसला कनेक्ट करायची, आणि मॉडेम हे आपल्या कम्प्युटरला कनेक्टेड असतं आणि त्याचं कॉन्फिगरेशन केलं जातं तो आपला स्पेसिफिक फोन नंबर डायल केल्यानंतर, आणि त्यानंतरच कम्प्युटर हा इंटरनेटशी कनेक्ट केला जातो. हा जो कनेक्शनचा टाईप आहे म्हणजेच डायल अप कनेक्शन, हा जो इंटरनेट कनेक्शनचा टाईप आहे हा इनएक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजेच हा कॉस्ट वाईज खूप कमी आहे, याची कॉस्ट कमी असते, पण त्याचा स्पीडही स्लो असतो. त्यामुळे हा जो टाईप आहे कनेक्शनचा तो त्या युजरसाठी सुटेबल नाही आहे ज्यांना मल्टीमीडिया किंवा हाय बँडविड्थचे जे ऍप्लिकेशन्स असतात ते यूज करायचे असतील, तर डायल अप कनेक्शन हे सुटेबल नसतं. हे डायल अप कनेक्शन कशा प्रकारे त्याचं वर्क करत असतं हे आपण थोडक्यात बघूया. डायल अप सर्व्हिस ऍक्सेस करण्याआधी युजरला कम्प्युटर आणि एक राईट टाईपचा मॉडेम असणं गरजेचं असतं. तर मॉडेम हे काय असतं आपण आधीही जाणून घेतलं की मॉडेम हा एक डिव्हाइस आहे जो डिजिटल डेटा अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करतो आणि अॅनालॉगला डिजिटल मध्ये कन्वर्ट करतो, ज्याला आपण म्हटलं होतं मॉड्युलेशन आणि डीमॉड्युलेशन. तर हे मॉडेम्स डिजिटल डेटाला कन्वर्ट करतात अॅनालॉग सिग्नल्समध्ये आणि ते टेलिफोन लाईनवरून ट्रान्सफर केले जातात. हे होतं सेंडर साईडला, आणि रिसिव्हर साईडला तोच अॅनालॉग सिग्नल मॉडेम डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतात. अशा प्रकारे डेटा ट्रान्सफर केलं जातं. जी टेलिफोन लाईन असते ती मॉडेमला कनेक्ट केलेली असते आणि मॉडेम कम्प्युटरला कनेक्ट केलेलं असतं. मॉडेमचं जे वर्किंग असतं ते कोण कंट्रोल करत असेल? तर हे जे मॉडेमचं वर्किंग असतं ते कंट्रोल केलं जातं कम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर्स असतात त्यांच्यामुळे. आणि याचमुळे युजर त्यांचं प्रोफाईल सेट करू शकतात. आणि त्यामुळे काय होतं की मॉडेम हे जे प्रोफाईल असतं ते मॉडेमला फोन नंबर, कोणता फोन नंबर आहे आणि त्याच्याशी कसं कम्युनिकेट करायचं आहे त्या सर्व्हिसशी सांगायला मदत करतं. आणि एकदा का मॉडेमने त्या फोन नंबरवर कॉल केला त्यानंतर कनेक्शन क्रिएट केलं जातं आणि हँडशेक केलं जातं. म्हणजेच जी इन्फॉर्मेशन आहे ती एक्सचेंज केली जाते बिटवीन कम्प्युटर मॉडेम आणि रिमोट सर्व्हरमधली. तर हे जे कनेक्शन आहे ते क्रिएट करण्यासाठी मॉडेमचा यूज होतो, आणि हे मॉडेम्स युजर्सला त्यांचा प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी मदत करतात. जे प्रोफाईल्स मॉडेमला हे सांगतात की कोणता फोन नंबर आहे आणि ते कम्युनिकेशन सर्व्हिस कशा प्रकारे केली पाहिजे. हे जे डायल अप कनेक्शन्स आहे यांना काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसही आहेत. सगळ्यात आधी आपण ऍडव्हान्टेजेस कोणते आहेत हे बघूया. डायल अप सर्व्हिस ही एक्सपेन्सिव्ह नाहीये, हा त्याचा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि काही ठिकाणी तर ह्या सर्व्हिसेस अगदी फ्रीली अवेलेबल असतात. म्हणजे त्यांच्या ऍडव्हर्टायझिंगही केल्या जातात की ह्या सर्व्हिसेस फ्री अवेलेबल आहेत म्हणून. ही सर्व्हिस अशा लोकांनाही अवेलेबल असते ज्यांच्याकडे फोन लाईन आहे, म्हणजे एखादं सेपरेट कनेक्शन तुम्हाला घेण्याची गरज पडत नाही. फक्त फोन लाईन असेल की तुम्ही डायल अप कनेक्शन ही सर्व्हिस यूज करू शकता. त्याचप्रमाणे बऱ्याचशा कम्प्युटर्समध्ये इनबिल्ट मॉडेम्सही असतात, त्यामुळे आपल्याला सेपरेट असं हार्डवेअर विकत घेण्याचीही गरज पडत नाही. तर हे ऍडव्हान्टेजेस आहेत डायल अप सर्व्हिसचे, ते म्हणजे त्याची कॉस्ट कमी आहे आणि फक्त फोन लाईन असेल की तुम्ही हे कनेक्शन ऍक्सेस करू शकता. त्यानंतर जर कम्प्युटरमध्ये इनबिल्ट मॉडेम असेल, त्यामुळे तुम्हाला सेपरेट हार्डवेअर विकत घेण्याची गरज पडत नाही. हे होते ऍडव्हान्टेजेस. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस बघणार आहोत. सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज हा आहे की ही सर्व्हिस खूप स्लो आहे. मॉडेमची बँडविड्थ ही लिमिटेड असते, त्यामुळेच जो डेटा सेंड किंवा रिसीव्ह करायचा आहे किंवा काही लार्ज फाईल्स असतात त्या डाऊनलोड करायच्या आहेत, तर ह्या हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी खूप वेळ लागतो. बऱ्याचशा डायलअप सर्व्हिसेस या 56 किलोबिट्स पर सेकंड या स्पीडनेच सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. आणि जर तुम्हाला काही मेगाबाइट्स मधली फाईल डाउनलोड करायची असेल, तर त्यासाठी बरेचसे तास ते डाउनलोडिंग चालू असतं, म्हणजे त्यालाही खूप वेळ लागतो. जर तुम्हाला काही वेब पेजेस किंवा काही कॉपीज फ्रिक्वेंटली यूज करायच्या असतील, तर ते आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि ज्यामुळे आपल्याला थोडा स्पीड चांगला आहे असं जाणवतं. डायल अप इंटरनेट हे डिपेंड असतं त्या टेलिफोन लाईनवर, त्यामुळे आपल्याला रेग्युलर जी फोन सर्व्हिस असते ती कनेक्ट ठेवण्यासाठी पे करावं लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही नेट ऍक्सेस करत असाल, त्यावेळेस फोन आपण दुसऱ्या कोणत्याही पर्पजसाठी वापरू शकत नाही, म्हणजे त्यावेळेस आपण कोणालाही कॉल करू शकत नाही. आणि जर तुम्हाला कॉल आला तर तुमचं कनेक्शन ब्रेक होतं. नंतर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला नेट ऍक्सेस करायचं आहे, त्यावेळेस आधी आपल्याला त्या सर्व्हिसमध्ये डायल इन करावं लागतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला नेट यूज करायचं नसेल, त्यावेळेस त्याला डिस्कनेक्टही करावं लागतं. त्याचप्रमाणे फक्त एकच कम्प्युटर एका वेळेस ती फोन लाईन यूज करू शकतो. तर हे होते डिसएडव्हान्टेजेस डायल अप कनेक्शनचे. डायल अपची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 12 वर. आता आपण बघूया आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले होते. सगळ्यात आधी आपण बघितलं कनेक्टिंग टू इंटरनेट, त्यानंतर आपण बघितलं सेटिंग अप इंटरनेट कनेक्शन आणि सेटिंग अप होम नेटवर्क, याबद्दलची माहिती आपण बघितली. त्यानंतर टाइप्स ऑफ इंटरनेट कनेक्शन मध्ये पहिला टाइप आपण बघितला तो म्हणजे अनालॉग. तर मित्रांनो, आपण इंटरनेट कनेक्शन कशा प्रकारे करायचं याबद्दलची माहिती बघितली. इंटरनेटला कशा प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो ही माहिती बघितली. त्यात आपण इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी ज्या तीन गोष्टी आवश्यक असतात त्याबद्दलची माहिती आपण बघितली होती. ते टाइप्स म्हणजे इंटरनेट सर्व्हिस, नेसेसरी हार्डवेअर आणि वेब ब्राउझर. त्याचप्रमाणे आपण जे हार्डवेअर आपल्याला गरजेचे असतात जसे मॉडेम, राउटर आणि नेटवर्क कार्ड, या हार्डवेअरचीही माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे आपण इंटरनेट कनेक्शन कशा प्रकारे सेट करायचं आणि होम नेटवर्कही कशा प्रकारे सेट करायचं हेही जाणून घेतलं होतं. त्याचप्रमाणे इंटरनेट कनेक्शनचा पहिला जो टाइप आहे अनालॉग म्हणजेच डायल अप इंटरनेट कनेक्शन, या टाइपचीही माहिती आपण बघितली. आणि आता आपण हे बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण इंटरनेट कनेक्शनचे पुढचे कोणते टाइप्स बघणार आहोत. आज आपण इंटरनेट कनेक्शनचे ISDN, DSL, केबल, लीज लाईन आणि वायरलेस इंटरनेट ऍक्सेस हे कनेक्शनचे टाइप्स बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण ISDN म्हणजेच इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क या कनेक्शनची किंवा या टाइपची माहिती बघणार आहोत. ISDN हे एक इंटरनॅशनल कम्युनिकेशन स्टँडर्ड आहे आणि ISDN ही सर्व्हिस आपण यूज करतो ती म्हणजे जी ऑर्डिनरी टेलिफोन लाईन असते त्यावरून डिजिटल ट्रान्समिशन म्हणजे डिजिटल डेटा ट्रान्समिट करण्यासाठी यूज केलं जातं ISDN ही सर्व्हिस. जे युजर्स असतात म्हणजे होम युजर्स किंवा बिझनेस युजर्स, जर ह्या युजर्सने ISDN अडॅप्टर इन्स्टॉल केलेलं असेल तर ते युजर्स जवळपास 128 KB/s असे वेब पेजेस रिसीव्ह करू शकतात. म्हणजे डायल अप कनेक्शनचा जो स्पीड होता 56 KBPS, यापेक्षा जास्त स्पीड आपल्याला ISDN मुळे मिळत असतो. ISDNचा जे अडॅप्टर आहे ते दोन्ही साईडला असणं खूप गरजेचं असतं. दोन्ही साईडला म्हणजे जे कनेक्शन ऍक्सेस करतायत त्या साईडलाही अडॅप्टर असणं गरजेचं असतं, आणि जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्या साईडलाही ISDN अडॅप्टर इन्स्टॉल केलेलं असणं गरजेचं असतं. ISDN हे जनरली आपल्याला ज्या फोन कंपनीज असतात तिथे अवेलेबल होतं. ISDNच्या दोन लेवल्स असतात, म्हणजे ISDN सर्व्हिसच्या दोन लेवल्स असतात, त्या म्हणजे BRI आणि PRI, म्हणजे बेसिक रेट इंटरफेस आणि प्रायमरी रेट इंटरफेस. तर बेसिक रेट इंटरफेस हा जो असतो तो होम आणि जे स्मॉल एंटरप्राइजेस असतात त्यांच्यासाठी वापरला जातो, आणि प्रायमरी रेट इंटरफेस हा काही लार्ज युजर्ससाठी वापरला जातो. ह्या दोन्ही रेट्समध्ये काही नंबर ऑफ चॅनल्स म्हणजे बी चॅनल आणि डी चॅनल यांचा वापर केला जातो. तर हे बी चॅनल जे असतात ते डेटा, व्हॉइस आणि इतर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात, आणि डी चॅनल्स इन्फॉर्मेशनला कंट्रोल करणं आणि सिग्नलिंग करणं हे ऑपरेशन्स प्रोव्हाइड करत असतात. तर अशा दोन सर्व्हिसेस असतात, बेसिक रेट इंटरफेस आणि प्रायमरी रेट इंटरफेस. आणि हे या दोन्ही रेट्समध्ये दोन चॅनल्स असतात, बी चॅनल आणि डी चॅनल. हा जो बेसिक रेट इंटरफेस असतो तो 2 64 KBPS बी चॅनल्स आणि 1 16 KBPS डी चॅनल असा बनलेला असतो. त्यामुळे बेसिक रेट युजर जे असतात त्यांना 128 KBPS सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, आणि जो प्रायमरी रेट आहे हा 23 बी चॅनल्स आणि 1 64 KBPS डी चॅनल असा असतो. ISDN जे आहे हे ISDN अनालॉग किंवा व्हॉइस डेटा जो असतो त्याला डिजिटल डेटा बरोबर इंटिग्रेट करतात, म्हणजे ऍड करतात, आणि तो डेटा त्या सेम नेटवर्कवर ट्रान्सफर केला जातो. तर हे होतं ISDN म्हणजे इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क या कनेक्शनची माहिती. त्यानंतर ISDN लाही काही अडवांटेजेस आणि डिसअडवांटेजेस असतात. आपण अडवांटेजेस कोणते आहेत हे बघूया. ISDN ही जी सर्व्हिस आहे ती युजर्सला मल्टिपल डिजिटल चॅनल्स प्रोव्हाइड करत असतात, हे त्याचं मेन अडवांटेज आहे. ISDN ही सर्व्हिस हाय डेटा रेट प्रोव्हाइड करतात युजर्सला. त्यानंतर डिसअडवांटेजेस आहेत, ISDN सर्व्हिसेस ह्या खूप कॉस्टली असतात. त्याचप्रमाणे ISDN या सर्व्हिससाठी काही डिजिटल डिव्हायसेसची गरज पडते. ISDN ची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 13 वर. त्यानंतर आपण पुढचा कनेक्शनचा टाईप बघणार आहोत, तो म्हणजे DSL. DSL म्हणजेच डिजिटल सबस्क्रायबर लाईन. DSL ची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 14 वर. DSL हे युजली यूज केलं जातं ते म्हणजे आपली रेग्युलर जी फोन लाईन असते त्यावरून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आणि नेट कनेक्शन किंवा इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी. केबल मॉडेम सारखंच DSL जे आहे हे फास्टर आहे, म्हणजे रेग्युलर जे फोन कनेक्शन असतात त्यापेक्षा DSLचा स्पीड हा फास्ट आहे. म्हणजे जरीही DSL मध्ये ही वायर्सचा यूज केला जात असेल तरीही हे रेग्युलर फोन कनेक्शन पेक्षा फास्ट असतात. जे असिमेट्रिक DSL म्हणजेच ADSL कनेक्शन्स असतात हे कनेक्शन्स आपल्याला 1.5 मेगाबिट्स, हे मेगाबिट्स आहे, मेगाबाइट्स नाही. तर हे ADSL आपल्याला 1.5 मेगाबिट्स एवढा डाउनलोडिंगचा स्पीड प्रोव्हाइड करतात. आणि अपलोडिंगचा स्पीड जवळपास 128 किलोबिट्स पर सेकंड एवढा असतो. आणि त्यामुळेच याला म्हटलं जातं असिमेट्रिक DSL, कारण डाउनलोडिंग आणि अपलोडिंग या दोन्हीचा स्पीड वेगवेगळा आहे. डाउनलोडिंगचा स्पीड आहे 1.5 मेगाबिट्स पर सेकंड, अपलोडिंगचा स्पीड आहे 128 किलोबिट्स पर सेकंड. हा स्पीड वेगळा आहे, त्यामुळेच या DSLचं नाव आहे असिमेट्रिक DSL. असिमेट्रिक DSL सारखंच सिमेट्रिक DSLही अवेलेबल असतं. आणि हे जे SDSL आहे ते ADSL सारखंच आहे, फक्त डेटा ट्रान्सफरचा जो स्पीड आहे तो 384 किलोबिट्स पर सेकंड एवढा असतो. हे जे SDSL आहे या कनेक्शनमध्ये डाउनलोडिंगचा स्पीड हा 9 मेगाबिट्स पर सेकंड आणि अपलोडिंगचा स्पीड हा 640 किलोबिट्स पर सेकंड एवढा असतो. DSL सर्किट एस्टॅब्लिश करण्यामध्ये एक डिफिकल्ट जो पार्ट आहे तो म्हणजे दोन स्पेसिफिक लोकेशन कनेक्ट करण्यासाठी DSLला कॉन्फिगर करावं लागतं. DSL हे एक बेटर अल्टरनेटिव्ह आहे ISDN स्टँडर्डसाठी. डिजिटल सबस्क्रायबर लाईन ही एक टेक्नॉलॉजीची फॅमिली आहे जी आपल्याला इंटरनेट ऍक्सेस प्रोव्हाइड करतात. त्याचप्रमाणे आपण डिजिटल डेटा हा लोकल टेलिफोन नेटवर्कवरून ट्रान्सफरही करू शकतो. DSL इंटरनेट सर्व्हिसेस या मोठ्या प्रमाणात होम आणि स्मॉल बिझनेसेसमध्ये जास्त करून वापरल्या जातात. DSL इंटरनेट सर्व्हिस ही काही लिमिटेड फिजिकल डिस्टन्समध्येच प्रोव्हाइड केली जाते. तर हे होतं डिजिटल सबस्क्रायबर लाईन या सर्व्हिसची माहिती. यालाही काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसअडव्हान्टेजेसही आहेत. DSL या सर्व्हिसमध्ये तुमचं इंटरनेट कनेक्शन आणि त्याचबरोबर तुमची फोन लाईन एकाच वेळेस ओपन राहू शकते. म्हणजे जरी तुम्ही नेट ऍक्सेस करत असाल तरीही तुम्ही फोन यूज करू शकता. त्यानंतर दुसरं जे ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे रेग्युलर मोडेममुळे जो आपल्याला स्पीड मिळतो त्यापेक्षा DSLचा स्पीड हा खूप जास्त असतो. म्हणजे रेग्युलर मोडेमने जो स्पीड आपल्याला मिळतो तो 56 KBPS असतो, पण DSLचा स्पीड हा 1.5 MBPS एवढा असतो. त्यानंतर पुढचं जे ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे डाउनलोडिंगचा स्पीड हा अपलोडिंगच्या स्पीडपेक्षा फास्ट असतो. त्यामुळेच जेव्हा तुम्हाला हाय व्हॉल्यूम ऑफ इनकमिंग डेटा असतो आणि सेंड करायचा डेटा हा कमी असतो तर त्यावेळेस DSL ही सर्व्हिस खूप चांगली असते यूज करण्यासाठी. DSL ही जी सर्व्हिस असते ही सर्व्हिस एक्झिस्टिंग जे वायरिंग इन्फ्रास्ट्रक्चर असतं आपल्या टेलिफोन लाईनचं तेच यूज करतं, ज्यामुळे आपल्याला नवीन केबलिंग घ्यायची गरज पडत नाही किंवा केबलिंग करण्याची गरज पडत नाही. DSL ही एक सिक्युअर सर्व्हिस आहे. DSL हे कायम ऑनच असतं, म्हणजे डायल अप कनेक्शन ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं असतं त्यावेळेस आपल्याला ते कनेक्ट करावं लागतं. आणि ज्यावेळेस आपल्याला इंटरनेट ऍक्सेस करायचं नसेल त्यावेळेस त्याला आपल्याला डिस्कनेक्ट करावं लागतं. पण DSL सर्व्हिस तर तसं नसतं, ती सर्व्हिस कायम ऑन असते. हे होते ॲडव्हान्टेजेस. आता त्याचे आपण डिसअडव्हान्टेजेस बघूया. DSL हे काही डिस्टन्स पुरतंच मर्यादित असतं. म्हणजे आपण सर्व्हिस प्रोव्हायडर पासून जितके दूर असू तितकी सर्व्हिस आपल्याला कमी मिळते, त्यामुळे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडरच्या एरियामध्येच राहावं लागतं ती सर्व्हिस ऍक्सेस करण्यासाठी. तर हा एक त्याचा खूप मोठा डिसअडव्हान्टेजच असतो. दुसरा डिसअडव्हान्टेज म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला काही लार्ज अमाऊंटचा डेटा किंवा व्हिडिओज अपलोड करायचे असतात, तर त्यावेळेस आपल्याला डीएसएल ही सर्व्हिस सुटेबल नसते. कारण आपल्याला माहिती आहे, आपण आत्ताच बघितलं की डीएसएलचा अपलोडिंग स्पीड हा डाउनलोडिंगच्या स्पीडपेक्षा कमी असतो. डीएसएलमध्ये कोणतंही स्टँडर्डायझेशन नसतं, म्हणजे प्रत्येक कंपनी ही त्याच्या स्वतःच्या इक्विपमेंट बरोबरच असते. त्यामुळे जर तुम्ही एखादी सिटी सोडून दुसऱ्या सिटीत गेलात, तर त्यावेळेस तुम्हाला ते सगळे इक्विपमेंट म्हणजे नवीन सेट परचेस करावा लागतो. तर हे होते डिसएडवांटेजेस ऑफ डीएसएल. तर आपण आतापर्यंत जे बघितलं की डीएसएल म्हणजे काय, त्याचे अडवांटेजेस आणि डिसएडवांटेजेस काय आहेत, यावरून तुम्हाला डीएसएल हे कळलं असेलच, हो ना? तर मग पुढची कनेक्शन टाईप कोणता आहे ते बघायचं का? तर पुढचा सर्व्हिस टाईप आहे केबल, म्हणजे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. केबल मॉडेम्स हे आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे डायल अप जे मॉडेम्स असतात त्यापेक्षाही केबल मॉडेमचा स्पीड हा जास्त असतो. म्हणजे डायल अप मॉडेमचा स्पीड 56K असेल, म्हणजे 56K मॉडेम जेव्हा 53 KBPS डेटा रिसीव्ह करू शकतो, त्यावेळेस केबल मॉडेम्स हे डेटा ट्रान्सफर रेट आपल्याला जवळपास 30 MBPS एवढा प्रोव्हाइड करत असतात. म्हणजेच हा स्पीड जवळपास 500 times डायल अप मॉडेम्स पेक्षा जास्त आहे. केबल मॉडेम्स हे फोन लाईनला कनेक्टेड नसतात. ज्याप्रमाणे डायल अप मॉडेम आपल्याला फोन लाईनला कनेक्ट करावे लागतात, त्याप्रमाणे केबल मॉडेम्स करावे लागत नाही. त्याउलट केबल मॉडेम्स आपल्याला लोकल केबल टीव्हीची जी लाईन असते त्याच्याशी कनेक्ट केलेले असतात. त्यामुळेच ह्या मॉडेमचं नाव आहे केबल मॉडेम, कारण हे कनेक्ट केलेले असतात लोकल केबल टीव्ही लाईनला. आणि या कनेक्शनमुळे म्हणजे हे मॉडेम्स टीव्हीच्या केबलला कनेक्ट केलेले असतात, त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस कनेक्शन इंटरनेटचं मिळत असतं. म्हणजे जर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचे ईमेल चेक करायचे असतील, तर प्रत्येक वेळेस कनेक्शन क्रिएट करावं लागत नाही. केबल मॉडेम्स हे यांची डिझाईन ही डायल अप मॉडेम्सपेक्षा कॉम्प्लेक्स असते आणि युजुअली हे एक्सटर्नल डिव्हाइसच असतात, पण काही मॉडेल्स जे असतात ते कम्प्युटरमध्ये इंटिग्रेट केलेले असतात. ज्याप्रमाणे आपण डायल अप मॉडेम्स हे सिरियल पोर्टला कनेक्ट करतो, तर केबल मॉडेम सिरियल पोर्टला कनेक्ट न करता स्टँडर्ड इथरनेट पोर्ट जो असतो त्याला कनेक्ट केलं जातं. आणि त्यामुळे आपला डेटा ट्रान्सफरचा रेट जो असतो तो डायल अप मॉडेमपेक्षा जास्त मिळतो. केबल मॉडेम्स हे आता पॉप्युलर होत चालले आहेत, कारण त्यांचा स्पीड हा डायल अप मॉडेमपेक्षा जास्त असतो, त्यामुळे आपल्याला डेटा ट्रान्सफर करण्याला लागणारा टाइम हा कमी होतो. त्यानंतर आपण बघूया ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ केबल नेटवर्क. पहिला आहे ऑलवेज कनेक्टेड. केबल मॉडेमचं कनेक्शन हे कायम चालू असतं आणि हे एक प्रकारे आपल्याला ऍडव्हान्टेजही आहे, कारण प्रत्येक वेळेस युजरला कम्प्युटर लॉग ऑन होस्तर वेट करावा नाही लागत. पण त्याचप्रमाणे हा एक डिसएडव्हान्टेजही आहे, कारण जर कनेक्शन कायम ऑन असेल तर हॅकरला आपला पीसी हॅक करणं अगदी इझी होतं. त्यामुळे ऑलवेज कनेक्टेड हा एक ऍडव्हान्टेजही आहे आणि डिसएडव्हान्टेजही आहे. त्यानंतर पुढे आहे ब्रॉडबँड. केबल मॉडेम्स जो डेटा ट्रान्समिट आणि रिसीव्ह करतात तो डिजिटल पॅकेट्समध्ये असतो, म्हणजेच ते हाय स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रोव्हाइड करत असतात. केबल मॉडेमचं कनेक्शन हे फास्ट असतं डायल अप कनेक्शनपेक्षा. त्यानंतर पुढे आहे बँडविड्थ. केबल मॉडेम्सचे जे केबल प्रोव्हायडर्स असतात ते 30 MBPS एवढा स्पीड प्रोव्हाइड करत असतात. आणि एका एरियामध्ये जितके केबल मॉडेमचे युजर्स असतील ते सगळे युजर्स एकच केबल लाईन यूज करत असतात, म्हणजे शेअर करत असतात. त्यामुळे कनेक्शनचा टाईप हा व्हॅरी होतो, म्हणजे कोणता युजर जास्त इन्फॉर्मेशन सेंड किंवा रिसीव्ह करतो आहे त्यावरून कनेक्शनचा स्पीड हा व्हॅरी होत असतो. त्यानंतर पुढचं आहे फाईल ट्रान्सफर कॅपॅबिलिटीज. आपण बघितलं की केबल मॉडेम्सवर डाउनलोडिंगचा स्पीड हा अपलोडिंगच्या स्पीडपेक्षा जास्त असतो, कारण एकच लाईन यूज केली जाते डेटा सेंड करण्यासाठीही आणि रिसीव्ह करण्यासाठीही. तर या ठिकाणी डाउनलोडिंगचा स्पीड हा अपलोडिंगच्या स्पीडपेक्षा जास्ती असतो. पुढचं आहे राउटिंग. केबल राउटर्स जे असतात ते आपल्याला मल्टिपल कम्प्युटर्स एकाच केबल मॉडेमला कनेक्ट करण्याची परमिशन देतात आणि इतर सगळे डिव्हायसेस डिरेक्टली कनेक्ट केले जातात एका सिंगल मॉडेमने. आणि हे जे वायरलेस राउटर्स असतात ते देखील जे केबल मॉडेम्स असतात त्यांना कनेक्ट केले जातात. तर राउटिंग म्हणजेच राउटर, केबल राउटरचा उपयोग करून आपण मल्टिपल कम्प्युटर्सला एका सिंगल केबल मॉडेमशी कनेक्ट करू शकतो. तर हे आपण बघितलं केबल मॉडेम्स म्हणजेच ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन याबद्दलची माहिती. त्यानंतर पुढचा कनेक्शनचा टाईप आहे तो म्हणजे T1 लाईन्स, यालाच म्हटलं जातं लीज लाईन्स. लीज लाईन ही सर्व्हिस म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट असतो सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कन्झ्युमर मधला. या सर्व्हिस मध्ये प्रोव्हायडर हे आपल्याला सिमेट्रिक टेलिकम्युनिकेशन लाईन जी दोन लोकेशन दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकेशन्सला कनेक्ट करते आणि त्या बदल्यात आपल्याला मंथली जो रेंट असतो तो भरावा लागतो असं हे अग्रीमेंट असतं. म्हणजे प्रोव्हायडर आपल्याला सिमेट्रिकल टेलिकम्युनिकेशन प्रोव्हाइड करेल आणि कन्झ्युमरने जो मंथ रेंट असतो तो पे करायचा. याला काही वेळेस प्रायव्हेट सर्किट किंवा डेटा लाईन असंही म्हटलं जातं. लीज लाईन्सला टेलिफोन नंबरची गरज पडत नाही, म्हणजे ज्याप्रमाणे ट्रॅडिशनल PSTNला टेलिफोन नंबरची गरज पडते त्याप्रमाणे लीज लाईनला त्याची गरज पडत नाही. म्हणजे प्रत्येक साईड दोन्ही ज्या साईड्स असतात त्या परमनंटली एकमेकाला कनेक्ट केलेल्या असतात. लीज लाईनचा उपयोग टेलिफोन डेटा आणि इंटरनेट सर्व्हिस साठी केला जातो. टिपिकली लीज लाईनचा उपयोग हा बिझनेसेसमध्ये केला जातो जे ऑफिसेस ज्योग्राफिकली डिस्टंट एरियावर लोकेटेड आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी लीज लाईन वापरल्या जातात. डायल अप कनेक्शन जसं असतं तसं लीज लाईन नसतं. लीज लाईन ही सर्व्हिस कायम ऍक्टिव्ह असते, म्हणजे कायम ही सर्व्हिस ऑन असते. आणि या कनेक्शनची फी म्हणजे याची कॉस्ट ही म्हणजे फिक्स मंथली रेट असतो. आणि जो प्रायमरी फॅक्टर आहे ज्यामुळे मंथली रेट आपला अफेक्ट होऊ शकतो ते तो फॅक्टर म्हणजे दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती आहे आणि त्या सर्किटचा स्पीड किती आहे यामुळे मंथली रेट किंवा मंथली फी अफेक्ट होऊ शकते. कारण हे कनेक्शन इतर कोणाच्याही कम्युनिकेशनसाठी वापरलं जात नाही, ते कनेक्शन फक्त एकाचच असतं. लीज लाईन्सलाच इथरनेट लीज लाईन्स असंही म्हटलं जातं, किंवा DIA लाईन्स किंवा डेटा सर्किट और प्रायव्हेट सर्किट असंही म्हणतात. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. जे T1 चॅनल्स असतात हे चॅनल्स जो मॅक्झिमम डेटा ट्रान्समिशनचा स्पीड प्रोव्हाइड करतात तो म्हणजे 1.544 MBPS म्हणजे मेगाबिट्स पर सेकंड एवढा असतो. युजर या कनेक्शनला डिफरंट लाईन मध्ये डिवाइडही करू शकतो, म्हणजे काही लाईन मल्टिप्लेक्सिंग ऑफ डेटा साठी वापरल्या जातात आणि काही लाईन्स व्हॉइस कम्युनिकेशन साठी वापरल्या जातात, किंवा एका डेटा सर्किट साठीही एक चॅनल वापरलं जातं. दोन पॉइंट मधलं जे परमनंट टेलिफोन कनेक्शन असतं ते सेट केलं जातं टेलिकम्युनिकेशन कॉमन कॅरियरचा यूज करून. आणि आपण आताच पाहिलं की ज्या लीज लाईन्स आहेत या जनरली बिझनेसेसमध्ये यूज केल्या जातात, म्हणजे ज्यांचे ऑफिसेस हे ज्योग्राफिकली डिस्टंट एरियाजवर लोकेटेड आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी लीज लाईनचा वापर केला जातो. आणि मोठ्या प्रमाणात लीज लाईनचा उपयोग हा कंपनीज किंवा काही इंडिव्हिज्युअल्सही करतात इंटरनेटचा ऍक्सेस करण्यासाठी, कारण ही जी सर्व्हिस आहे ही सर्व्हिस आपल्याला फास्ट डेटा ट्रान्सफर रेट प्रोव्हाइड करत असते आणि ही सर्व्हिस कॉस्ट इफेक्टिव्हही आहे, त्यामुळे लीज लाईनचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. लीज लाईनला काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस असतात, ते कोणते आहेत हे आपण बघूया. पहिला आहे सिक्युरिटी. सिक्युरिटी हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे लीज लाईनचा. लीज लाईनलाच डेडिकेटेड लाईन असंही म्हटलं जातं. आणि हेच कारण आहे की हे दोन नेटवर्क्सला कनेक्ट करणारं एक विश्वासाचं इंटरनेट ऍक्सेस करण्याचा एक टाईप आहे. हा जो टाईप आहे तो कोणताही डेटा आणि इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतो, आणि ही इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली जाते ती कोणत्याही इंटरनेट कनेक्शनचा यूज न करता केली जाते. आणि हेच कारण आहे की आपलं कनेक्शन सिक्युअर असतं. त्याचप्रमाणे ज्या फाईल कनेक्शनवर सेंड केल्या जातात त्या हॅकर्स पासून सेफ असतात. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे लीज लाईनचा, तो म्हणजे सिक्युरिटी. पुढे आहे ऍक्सेस. डेडिकेटेड लाईन आपल्याला बँडविड्थ स्पीड प्रोव्हाइड करते आणि तो असतो 1.5 MBPS, आणि हा स्पीड स्टँडर्ड लीज लाईनसाठीच असतो. लीज लाईन हे DSL आणि केबल मोडेम्स यापेक्षा वेगळं आहे, कारण लीज लाईनमध्ये आपण स्वतः डिसाइड करू शकतो की बँडविड्थ कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायची आहे डेडिकेटेड लाईनवर. कारण ह्या लाईनवर फक्त सेंडर आणि रिसिव्हर असे दोनच लोकेशन्स कनेक्ट केलेले असतात, त्यामुळे हे स्वतः युजर ठरवू शकतो की त्याने बँडविड्थ कशा प्रकारे डिवाइड करायची आहे. जर तुम्हाला लार्ज फाईल सेंड करायची असेल तर आपल्याला किती बँडविड्थ लागणार आहे लोकेशनवर ट्रान्सफर करण्यासाठी, त्याप्रकारे आपण ती ऍडजस्ट करू शकतो. पुढे आहे कॉस्ट. 2008 युनायटेड स्टेटने लीज लाईनची ऍव्हरेज कॉस्ट काढली होती आणि ती $150 to $750 पर मंथ एवढी निघाली होती. आणि ही प्राइस फ्लक्च्युएट होत असते आणि ही डिपेंड असते ती म्हणजे किती बँडविड्थ आपल्याला आपल्या लाईनसाठी लागणार आहे त्यावर डिपेंड असते. आणि अकॉर्डिंग टू बँडविड्थ ती कॉस्ट व्हॅरी होत असते. त्याचप्रमाणे काही ऍडिशनल चार्जेसही पे करावे लागतात आणि ते चार्जेस जवळपास $600 एवढे असतात एका लाईनसाठी. म्हणजे आपण अशा किती लाईन्स घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक लाईनला आपल्याला ऍडिशनल $600 पे करावे लागतात. म्हणजे तुम्हाला जर मल्टिपल लोकेशनसाठी डेडिकेटेड लीज लाईन्स घ्यायच्या असतील तर त्याची कॉस्ट ही एक्स्ट्रीमली हाय असते. त्यानंतर आहे डिले. ज्यावेळेस आपण लीज लाईनची ऑर्डर देतो त्यावेळेस प्रोव्हायडरला ते इन्स्टॉलेशन दोन लोकेशनमध्ये करण्यासाठी काही अरेंजमेंट्स कराव्या लागतात. ही जी प्रोसेस असते त्याला काही हफ्ते किंवा काही महिनेही लागतात कम्प्लीट होण्यासाठी. तर हे होते ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस ऑफ लीज लाईन्स. पुढचा कनेक्शनचा टाईप आहे वायरलेस इंटरनेट कनेक्शन्स. कम्प्युटरच्या जगात वायरलेस ही टर्म खूप कन्फ्युजिंग आहे, कारण या टर्ममध्ये किंवा ही टर्म जे डिफरंट वायरलेस टेक्नॉलॉजीज आहे याबद्दल बोलत असतात, त्यामुळे वायरलेस ही टर्म थोडी कन्फ्युजिंग असते कम्प्युटर वर्ल्डमध्ये. कम्प्युटरच्या दोन वायरलेस ॲबिलिटीज ज्या आहेत त्या म्हणजे वायफाय आणि ब्लूटूथ. वायफाय ही टेक्नॉलॉजी वायरलेस नेटवर्किंग यासाठी वापरली जाते. जर कम्प्युटरमध्ये वायरलेस कार्ड असेल तर तो कम्प्युटर हा वायफाय कॉम्पॅटिबल असतो, म्हणजे त्यावर आपण वायफाय कनेक्शन्स यूज करू शकतो. हे जे वायफाय कार्ड्स असतात ते ट्रान्समिट केले जातात वायरलेस राउटरला, आणि हे पण डिपेंड असतं ते वायफाय स्टँडर्डवरच. आणि हे जे वायफाय किंवा वायरलेस राउटर्स असतात तेही नेटवर्कला कनेक्ट केलेले असतात, किंवा केबल मॉडेम्स DSL मॉडेम्स जे आपल्याला इंटरनेट ऍक्सेस प्रोव्हाइड करतात त्याला हे राउटर कनेक्ट केलेले असतात आणि ज्यावरून आपण वायरलेस नेटवर्क ऍक्सेस करू शकतो. पुढची ॲबिलिटी आहे ब्लूटूथ. ब्लूटूथ ही टेक्नॉलॉजी वायरलेस कीबोर्ड्स किंवा माउस किंवा वायरलेस प्रिंटर्स सेलफोन हेडसेट यांच्यासाठी वापरली जाते. जर आपल्याला हे डिव्हायसेस म्हणजे ब्लूटूथ कीबोर्ड माउस असे डिव्हायसेस जर यूज करायचे असतील आपला कम्प्युटर हा ब्लूटूथ अनेबल्ड किंवा ब्लूटूथ अडॅप्टर इन्स्टॉल केलेला असला पाहिजे. त्यानंतरच आपण हे वायरलेस डिव्हायसेस किंवा ब्लूटूथ डिव्हायसेस यूज करू शकतो. वायफाय आणि ब्लूटूथ या टेक्नॉलॉजीज ऐवजी इतरही टेक्नॉलॉजीजचा यूज कम्प्युटर करत असतात, जसे रिमोट कंट्रोल्स किंवा वायरलेस माइक्स जे असतात, या टेक्नॉलॉजीज पण आपण किंवा कम्प्युटर्स यूज करू शकतो. वायरलेस म्हणजेच वायरलेस इंटरनेट किंवा वायरलेस ब्रॉडबँड हे इंटरनेट कनेक्शनचा एक टाईप आहे आणि हा टाईप कनेक्शन ऍक्सेस करण्यासाठीचा लेटेस्ट टाईप मानला जातो. या टाईपच्या कनेक्शनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी बँड्स याचा वापर केला जातो, म्हणजे जसं केबल मॉडेम्स किंवा DSL मध्ये जशा टेलिफोन लाईन्स किंवा केबल नेटवर्कचा उपयोग केला जायचा, त्याप्रमाणे वायरलेस इंटरनेट कनेक्शनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी बँड्सचा वापर केला जातो. वायरलेस इंटरनेट प्रोव्हायडर हे ऑलवेज हे कायम ऑन असं कनेक्शन आपल्याला प्रोव्हाइड करतात. याला वायफाय का म्हटलं जातं, तर हे कनेक्शन आपण ते जॉग्राफिकली कुठेही यूज करू शकतो, म्हणजे कव्हरेज ज्या ज्या एरियात आपल्याला अवेलेबल होतं त्या एरियात आपण ते कनेक्शन किंवा ते नेट ऍक्सेस करू शकतो, म्हणून त्याला वायफाय असं म्हटलं जातं. वायफाय हे रिलेटिव्हली न्यू असा टाईप आहे कनेक्शनचा, त्यामुळे काही एरियाजमध्ये वायफाय सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे म्हणजेच प्रोव्हायडर वायफाय सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला अवेलेबल नसतात. वायरलेस कनेक्शन हे इतर कनेक्शनपेक्षा एक्सपेन्सिव्ह आहे. आता आपण बघूया की हे जे वायरलेस कनेक्शन असतं ते कशा प्रकारे त्याचं वर्क करत असतं. वायफाय म्हणजेच सेंडर आणि रिसिव्हर मध्ये कोणतंही वायर्ड कनेक्शन नसतं. रेडिओ फ्रिक्वेन्सीजचा यूज करून सेंडर आणि रिसिव्हर मध्ये डेटा ट्रान्समिट आणि रिसीव्ह केला जातो. जेव्हा रेडिओ फ्रिक्वेन्सी करंट हा अँटिनाला सप्लाय केला जातो, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतात आणि त्या प्रपोगेट केल्या जातात स्पेसमधून. आणि प्रत्येक वायरलेस नेटवर्कचं फाउंडेशन किंवा बेस हा जो असतो तो असतो ऍक्सेस पॉइंट. ऍक्सेस पॉइंटचा मेन जॉब काय असतो, तर ऍक्सेस पॉइंट वायरलेस सिग्नल्स ब्रॉडकास्ट करतो आणि हे सिग्नल्स कम्प्युटर डिटेक्ट करतो आणि त्यानुसार तो स्वतःला ट्यून करत असतो. जर आपल्याला ऍक्सेस पॉइंट किंवा वायरलेस नेटवर्क यांच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, तर कम्प्युटरला आणि इतर जे डिव्हायसेस आहेत ते त्या सगळ्या डिव्हायसेसला प्रॉपर वायरलेस नेटवर्क अडॅप्टर असणं गरजेचं असतं. तर हे आपण बघितलं वायरलेस नेटवर्क म्हणजे काय किंवा वायरलेस ऍक्सेस म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे त्याचं वर्क करत असतं हे बघितलं. पण ह्याच वायरलेस ऍक्सेसला काही अडवांटेजेस आणि डिसअडवांटेजेसही असतात, ते कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया. पहिला अडवांटेज आहे कन्व्हिनियन्स. जे युजर्स असतात म्हणजे होम युजर्स किंवा ऑफिस युजर्स, ते त्यांचं जे कनेक्शन आहे वायफाय कनेक्शन, तर त्या एरियात म्हणजे होम किंवा ऑफिसच्या कोणत्याही एरियात त्यांना ते कनेक्शन अवेलेबल होतं आणि त्या ठिकाणाहून ते ऍक्सेस करू शकतात. त्यानंतर दुसरं अडवांटेज आहे मोबिलिटी. काही ठिकाणी आपल्याला पब्लिक वायरलेस नेटवर्कही अवेलेबल असतात, त्या ठिकाणी युजर त्यांच्या वर्क एन्व्हायरमेंट जे असतं त्याच्या बाहेर देखील ते इंटरनेट ऍक्सेस करू शकतात. म्हणजे काही कॉफी शॉप्स किंवा बऱ्याचशा ठिकाणी असे पब्लिक वायरलेस नेटवर्क्स अवेलेबल असतात कस्टमरसाठी, त्यावरून आपण वायरलेस कनेक्शन ऍक्सेस करू शकतो आणि ते एकतर फ्री ऑफ कॉस्ट असतात किंवा अगदी कमी अमाऊंट आपल्याला त्यासाठी पे करावी लागते. तर हे होतं दुसरं अडवांटेज मोबिलिटी. तिसरा अडवांटेज आहे प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे जितके युजर्स जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतील तरीही त्यांचं जे नेटवर्कशी कनेक्शन असतं ते मेंटेन केलं जातं. म्हणजे काही बिझनेसेसमध्ये असंही असतं की ते एम्प्लॉईज त्यांचं जे काम आहे ते कोणत्याही कन्व्हिनियंट लोकेशनवरून कम्प्लीट करू शकतात, त्यामुळेच त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते. आणि हाच एक अडव्हान्टेज असतो वायरलेस कनेक्शनचा, तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. पुढे आहे डिसअडवांटेजेस पहिलं डिसएडव्हान्टेज आहे सिक्युरिटी. या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी वायरलेस नेटवर्कला काही एन्क्रिप्शन टेक्नॉलॉजीज अवेलेबल असतात. दुसरं डिसएडव्हान्टेज आहे रेंज. जी टिपिकल रेंज असते त्या ज्या एरियात आपण वायरलेस कनेक्शन ऍक्सेस करू शकतो ते नियर अबाउट 10 मीटर्स एवढी असते. जर आपल्याला ती रेंज वाढवायची असेल तर त्यासाठी रिपीटर्स किंवा काही ऍडिशनल ऍक्सेस पॉइंट्स आपल्याला परचेस करावे लागतात. त्यानंतर पुढचं डिसएडव्हान्टेज आहे रिलायबिलिटी. बऱ्याचशा वायरलेस नेटवर्कचा स्पीड हा वायर्ड नेटवर्कपेक्षाही कमी असतो. तर हे होते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ वायरलेस कनेक्शन. ऍडव्हान्टेजेस आपण बघितले कन्व्हिनियन्स, मोबिलिटी, प्रोडक्टिव्हिटी, आणि डिसएडव्हान्टेज आपण बघितले सिक्युरिटी, रेंज आणि स्पीड. आता आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते कनेक्शनचे टाइप्स बघितले होते. सगळ्यात आधी आपण ISDN म्हणजेच इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क याची माहिती बघितली. त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसही बघितले. पुढचं आपण बघितलं ते म्हणजे DSL डिजिटल सबस्क्रायबर लाईन. या कनेक्शनची माहिती त्याचप्रमाणे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले होते. त्यानंतर केबल ब्रॉडबँड कनेक्शन, पुढचं लीज लाईन आणि सगळ्यात शेवटी आपण वायरलेस इंटरनेट ऍक्सेस याची माहिती बघितली. त्याचप्रमाणे हे जे वायरलेस कनेक्शन असतं ते कशाप्रकारे वर्क करतं याचीही माहिती जाणून घेतली. त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसही आपण बघितले. तर हे होतं आजच्या सेशन पुरतं. थँक्यू.